श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची अखेरीची म्हणजे 65वी ओवी आणि त्याचाही आज शेवटचा भाग आपण घेतोय। हा गोड ग्रंथ मागील किती दिवसांपासून आपण या ग्रुपवर त्याचं विश्लेषण करतोय, किती लवकर संपला हे कळलं सुद्धा नाही। या 65व्याच्या छोटे खानी ग्रंथाचा, म्हणायला छोटे खानी ग्रंथ पण त्याचं कर्तृत्व किती महान आहे। आत्मज्ञानाचा हा गहन ग्रंथ आहे। सर्व प्रकारच्या त्रिपुटी जाऊन स्वस्वरूपात कसं विलीन व्हायचं आहे हे हा ग्रंथ शिकवतो। 65वी ओवी, निदे परवते निदैजणे, जागृती गिळवुनी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञान देव म्हणे। या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाची रचना कशी आहे हे सांगतात। हे नुसतं चांगदेवान नाही तर तुमच्या आमच्या सर्वांना माऊली हे सांगत आहे की हा ग्रंथ नेमका कसा आहे, यातील सिद्धांत, यातील ओव्या, यातील प्रमेये ही कशी आहे। निदे परवती निदेजणे, जागृती गिळूनी जागणे, जागृतीला गिळून पलीकडची अवस्था, झोपेच्याही पलीकडची अवस्था, तुर्यावस्था, पदार्था भाविनी जी अवस्था असते ती स्थिर झाली म्हणजे तुर्या अवस्था येते, आणि त्या तुर्या अवस्थेच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊन तदा द्रष्टू स्वरूपे वस्थानम अशी चित्तवृत्तीची दशा, त्या योगाने चित्तवृत्तीचा पूर्ण निरोध होऊन दृष्टा आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो, ही योगाने प्राप्त होणारी समाधी आहे। काल विचार करत होतो आपण की एक योग समाधी असते, एक ज्ञान समाधी असते। चांगदेवांची योग समाधी 1400 वर्षांची, माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञान समाधी तिचं वय काय आहे हे सांगणे अवघड आहे। ज्ञानेश्वर एक मनुष्य म्हणून त्याचं वय माहिती आहे, पण या ज्ञान समाधीचं वय काय असेल किंवा किती पुराणी किती जुनी ती ज्ञान समाधी असेल हे कोणी सांगू शकत नाही। आज हा समारोपाचा भाग आपण घेणार आहोत। चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून आपण काय शिकलो याचाही थोडा आढावा घेऊ, समारोप पाहू, माऊली ज्ञानेश्वरांना कृतकृत्य होऊन कृतार्थतेचा भाव प्रकट करू, माऊलीच्या चरणी समर्पित होऊ। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञान समाधिस्त अशा प्रकारे ज्ञान समाधिस्त होते की त्या ज्ञान समाधीमध्ये योग समाधी समाविष्ट होती। या ज्ञान समाधीचे महत्व इतके आहे म्हणजे वृत्ती पूर्ण विस्मरणाची स्थिती, चित्तवृत्ती या चित्तवृत्तीचं पूर्ण विस्मरण होणे। वृत्ती ब्रह्माकार झाल्याशिवाय हे शक्य आहे का? तर ज्या योग्याची वृत्ती ही ब्रह्माकार झालेली आहे असा सिद्ध योगी म्हणजे ज्ञानेश्वर, आणि ही सिद्धी साधनेनी प्राप्त होते आणि ही साधना न संपणारी असते। वृत्ती ही परिपक्व होऊन सत्स्वरूपामध्ये ब्रह्माला प्राप्त होते आणि त्यावेळी मग ती वृत्ती स्वतःच ब्रह्माकार होते. त्या चित्तवृत्तीचे सर्व विकार केव्हाचेच निघून गेलेले आहेत आणि ब्रह्माकार वृत्ती झालेल्या योग्याला अन्य वृत्तींची बाधा कधी होत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे असे एक ब्रह्माकार वृत्ती संपन्न सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले महात्मे आणि म्हणूनच चांगदेवांना त्यांची केवळ या 65 ओव्यांच्या माध्यमाने आत्मदर्शन घडवून दिले. खरं तर चांगदेव 65 हा आत्मसाक्षात्कार घडवून आणणारा ग्रंथ आहे, पण आपली गुणग्राहकता तशी पाहिजे, आपली योग्यता त्या लेवलची पाहिजे. चांगदेवाप्रमाणे सर्व ज्ञानदेव भक्तांना तुमच्या आमच्यासारख्या माऊली ज्ञानेश्वरांचे जे प्रेमळ भाविक आहेत त्यांना हा आत्मबोध मिळावा अशी आपण माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी प्रार्थना करायला पाहिजे. कारण जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होणार नाही तोपर्यंत हे कळणे अत्यंत अवघड आहे. चांगदेव 65 ग्रंथ जेव्हा सुरू झाला तेव्हा आपल्याला काहीच माहीत नव्हतं. मला खुद्द माहीत नव्हतं की एका दिवसात किती ओव्या घेणार, कसं वाचन, एका दिवसात काय 65 वयाचा एकूण ग्रंथ, त्याचं विश्लेषण कसं असणार, विश्लेषण करताना काय लक्षात ठेवायचं, काय नाही, काहीच काही थांग पत्ता नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जशी जशी स्मृती दिली त्याप्रमाणे हा ग्रंथ पुढे गेलेला आहे. चांगदेव हे थोर योगी, महान योगी, सिद्ध योगी. त्या सिद्ध योग्याला सुरुवातीलाच माऊलीने स्पष्ट केलं की त्या चांगदेवांची योग्यता काय. अजूनही वारकरी संप्रदायामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र समाजामध्ये, मराठी समाजामध्ये असा हा गैरसमज आहे की चांगदेव म्हणजे अभिमानी, चांगदेव म्हणजे तुच्छ, आणि ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचा गर्वहरण केला, आपली योग्यता नाही आहे बरं का असं म्हणायची. पण दुर्दैवाने सर्वत्र असंच बोललं जाते. चांगदेव 65 पहिलीच ओवी चांगदेव 65 या विपरीत ज्ञानावर किंवा या चुकीच्या गैरसमजुतीवर मोठा आघात करणारी आहे. त्यातला पहिला शब्द स्वस्ती श्री वटेशो. त्या चांगदेवांना खुद्द ज्ञानेश्वर माऊली स्वस्ती या शब्दापासून सुरुवात करतात. चांगदेव किती मोठे सिद्ध योगी आहे हे याच्यावरून कळतं. सुरुवात करताना निरनिराळ्या उपमांनी माऊलींनी भाग नटवला, निरनिराळे सिद्धांत आणलेत आणि ही सर्व सिद्धांत आपल्या समजुतीच्या पल्ल्याआड पलीकडे होते. बहु जवजव होये तवतव काहीच न होय, वेड्यात काढतील लोक. आजच्या स्थितीत जर आपण असं बोललो काही न होनी आहे अवघाची, जो नाही आहे तरी आहे, काही न होताच तो आहे आणि काही असताना तो नाही आहे, म्हणजे ही कुठली भाषा असं म्हणतील. पण हळूहळू जसा जसा ग्रंथ पुढे जातो, जसं जसं त्याचं विश्लेषण होते, तसं तसं आपल्याला कळू लागते की एका परमाणूपासून पृथ्वीपासून पूर्ण ब्रह्मांडांपर्यंत कशी ही रचना आहे, आत्मा कसा स्वतंत्र आहे. परमाणूची या मांदिया पृथ्वी पण नवचेची वाया, देवी विश्वस्फूर्ती इया झाकवे ना झो. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये हाच हा आहे. दृश्य दृष्टत्व हा द्वैत भास आहे. दृश्य दृष्टत्व दृष्टा ही त्रिपुटी आहे, पण हा द्वैत भाव असून सुद्धा हे विश्व जे दिसते हा आभास जरी असला तरी त्याला आभास समजणे हे पण चुकीचं आहे. चांगदेव 65 माध्यमातूनच आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या शंकराचार्यांच्या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो, जगन मिथ्या म्हणजे काय। माऊली म्हणतात की ज्या परमात्म्याने हे जगत निर्माण केलं आहे, ही माया निर्माण केली आहे, ही माया सुद्धा त्याचीच आहे। मग जर परमात्मा खरा आहे तर माया खोटी कशी असेल? किती गहन विचार आहे हा। इतर शास्त्रांमध्ये इतक्या ओपन लँग्वेजमध्ये हे लिहिलेलं नाही आहे। परमात्म्याची माया ही परमात्म्याची सावली आहे, तर मग ती खोटी कशी असू शकेल? आणि ते सिद्ध करण्यासाठी चांगदेव 65 मध्ये संवित्तीचा प्रिन्सिपल आणला, संवित्ती एक प्रमेय आणलं, संवित्ती। तर ते संवित्ती म्हणजे काय? तो ज्ञान प्रकाश। तर हे सर्व जग हे मिथ्या नसून हे डायनॅमिक आहे, परिवर्तनशील आहे, असा त्या मिथ्या शब्दाचा अर्थ होतो। आणि परिवर्तनशील का? कारण त्या संपूर्ण जगतामध्ये मीच ठाई ठाई भरलेला। जर आत्माच सर्वत्र ठाई ठाई भरलेला आहे, तर तो आत्मप्रकाश सर्वत्र झाला, मग हा दिसणारा जगदाभास हा आभास नसून ही संवित्ती आहे, हा तर प्रकाश आहे। याला समजण्याची आवश्यकता आहे। पण या संवित्तीला जर आपण दृश्य, दृष्टा आणि दर्शन या तीन भागामध्ये व्यक्त केलं, विभाजित केलं, तर मग सगळा घोळ होईल, यथार्थापासून आपण लांब जाऊ। म्हणून चांगदेवांना माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं की ही त्रिपुटी, पहिल्यांदा तर हे जग मिथ्या आहे हे डोक्यातून काढून टाका। हे जग, हे संपूर्ण जग मीच आहे। आणि सुंदर उपमा की हे पूर्ण जग जे आहे ते एका कापडासारखं आहे, आणि त्यात ब्रह्माचे रेषे आडवे उभे भरलेले आहे। लुगड्याचं एक उदाहरण दिलेलं होतं, जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतचिते उघडे, का माती मृदू भांडे जयापरी। मटक्यामध्ये मातीच माती आहे, लुगड्यामध्ये धागे दोरेच आहेत, आणि धागे दोरे तेच ब्रह्म आहे। तर मग या संवित्तीमुळे जाणवतं की हे दृश्य, दृष्टा, दर्शन ही त्रिपुटी, ही त्रिपुटी मात्र खोटी म्हणता येत नाही, खरी म्हणता येत नाही, पण ही त्रिपुटी नाहीच आहे, ही युनिटी आहे। त्रिपुटी नसून ही युनिटी आहे, हे एकक आहे, ही इकाई आहे। आणि मग चांगदेव 65 चा बोध पुढे जातो, आणि पुढे माऊली खंबीरपणे सांगतात की ही त्रिपुटी काही कामाची नाही। संवित्तीच्या माध्यमातून त्रिपुटी दिसली, आणि त्रिपुटीही पूर्णपणे एका ठिकाणी जाऊन विलीन झाली, आणि मग ज्या ठिकाणी विलीन झाली ते ठिकाण पण नाही। घडियेची नि आकारे प्रकाशी जे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्तीस पुरे स्फूर्तीची जे, अशी सुंदर बोवी आली। मग द्वैत तर संपलं, द्वैत अद्वैतात आलं, अद्वैतातून अद्वैतही संपलं, द्वैत सापेक्ष अद्वैतही गेलं, आणि उरलं काय? तर तो घडियेचे नि आकारे, तया नाव दृश्याचे होणे, आणि ते संवित्तीच दृष्टत्वाला आणते। तर अशी संवित्ती, त्या संवित्तीच्या माध्यमातून, त्या ज्ञान प्रकाशाच्या माध्यमातून हळूहळू आत्म्याचं हे स्वरूप कळायला लागते। आणि जसं जसं हे आत्म्याचं स्वरूप कळू लागते, तशी तशी दृष्टी दृष्टत्व व्हायला लागते। म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेली आ जाणे तैसेची दोन्ही। आणि पुढे पुढे जाऊन मग तो अनेकत्वाचा बोध जातो, एकत्वामध्ये संग्रहित होतो, आणि मग एकत्वही जातं तर ते शून्यत्वामध्ये समाहित होतं। म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे, आणि वस्तू मात्र निहाळे आपणाशी। त्या ठिकाणी वस्तुरूपाने जो आत्मा शिल्लक आहे तो स्वतःच स्वतःला पाहतो। आणि म्हणून ज्ञानदेव महाराज चांगदेवांना तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापराचा, चांगया मज तुझ आपण्याचा बोले एक। हे चांगदेवा, मी कुठला बोल बोलू तुला? तुझा बोल माझा बोल निराळा नाहीच आहे, कारण तू वटेश्वराचा पुत्र आहे। आणि तू तुझ्या आत्म्याला ओळख, तू तुझ्या आत्म्याला ओळखशील, तू तुझ्या आत्म्याचा बोल ऐकशील, तर तुला वाटेल की हा ज्ञानदेवाचाच बोल आहे. आणि गंमत अशी आहे की ते तळ हाता तळी मिठी देणे जयापरी. तुझं माझं बोलणं किंवा तुझं माझं भेटणं असं आहे की तळ हाताने तळहाताच्या खालच्या भागाला मिठी द्यावी असा असा हा भाग आहे. गोडीने आपली गोडी घ्यावी, आरशाने आरशाला पाहावे, तसा माझ्या आत्म्याने तुझ्या आत्म्याला पाहायचं तर आत्मा आत्म्याला कशाला पाहू शकेल, कारण दोन आत्म्यांमध्ये भेदच नाही. 65 वयांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पटेल असा माऊलींनी सांगितला की जे आपल्याला वेगवेगळे माणसं दिसतात, लोक दिसतात, जनावरं दिसतात, सर्वांच्या आतमध्ये आत्मा आहे. पण आत्मा, तुझा आत्मा, माझा आत्मा, त्याचा आत्मा आत्मरूपाने निराळा नाही आहे. आत्मा हा एकच आहे. आता बहुतेक लोकांना प्रश्न पडत असेल की मग माझं अस्तित्व आणि तुझं अस्तित्व एकच का? तर नाही. आत्म्याला जीवाची जोड लावलेली आहे आणि म्हणून तो जीवात्मा झालेला आहे. जीवात्मा म्हणून प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाचं अस्तित्व निरनिराळं आहे. विश्वाचं अस्तित्व एक जरी असलं तरी इथे जीव म्हणून किंवा जीवात्मा म्हणून प्रत्येकाचं अस्तित्व त्याच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे वेगवेगळं असू शकते, पण त्यातला आत्मा, जीवात्मा ही जी युती आहे त्यातला आत्मा, जीव आणि शिव, त्या जोडीमधला जो शिव आहे आत्मा, तो मात्र एकच आहे. सर्वांच्या ठिकाणचा तो एकच आहे. जसा एका सुतामध्ये निरनिराळ्या प्रकारची फुलं वोवलीत तर हार एक तयार होतो. त्या सर्वांना गुंफणारा जो दोरा असतो तो सर्वांमध्ये एकच आहे, एकच सूत आहे. ते फुलंही निरनिराळ्या रंगांचे आहे, त्यांचे सुगंधही निरनिराळे आहे, त्यांच्या प्रारब्ध कर्मधर्माप्रमाणे. अशी ही महत्त्वाची गोष्ट आपल्या चांगदेव 65 माध्यमातून समजते. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांचे आभार मानतात, म्हणतात चांगदेवा तुझे नि व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. म्हणतात की चांगदेवा तुझ्यामुळे राजा, तुझ्यामुळे माझे सद्गुरु जे निवृत्ती राजे आहे त्यांनी हा रसाळ खाऊ मला दिला, मला माझ्या हातात दिला तुला देण्यासाठी. देऊ तर तेही शकले असते पण मला माध्यम करून ते तुला द्यायला सांगितलं, तर मला त्यांनी माध्यम केलं त्याबद्दल त्यांचे आभार, पण तुझेही तितकेच आभार. माऊली ज्ञानेश्वरांची ही कमालीची नम्रता, विनम्रता त्यात दडलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे सद्गुरू आहेत. वारकऱ्यांमध्ये अशी समज आहे की बाकी जे असतात ते गुरु आणि एकमेव ज्ञानेश्वर हे सद्गुरू. ज्ञानाचे राजे ज्ञानदेव या चांगदेव 65 वक्ते आहेत बरं का, आणि हे काही सामान्य वक्ते नाही आहे. हे काही तुम्हाला दररोज सांगणारे, ग्रुपवर सांगणारे असे वक्ते नाही आहेत. हे ज्ञानाचे राजे आहेत. हे दिव्य मौनातमधलं वक्तृत्व आहे. शब्द तर आहे पण त्या शब्दांच्या अंतरामध्ये जो गूढ अर्थ भरलेला आहे तो खूप अत्यंत महत्त्वाचा आणि तोच खरा ज्ञानाचा ठेवासुद्धा आहे. शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये आपल्याला द्वैत दिसते, तथापि या ज्ञानदेव चांगदेव 65 ते एकजीव आहे. अर्थाशिवाय शब्दांना काही महत्त्व नाही आणि नुसते अर्थ शब्दाशिवाय असू शकत नाही, म्हणून ते एकत्व धारण करतात. चांगदेव 65 हा 65 ओव्यांचा संग्रह पत्ररूप ग्रंथ आहे, सूत्ररूप ग्रंथ आहे. ग्रंथ लहान पण कृती महान. चांगदेव आणि ज्ञानदेव समोरासमोर आहेत. 14 आणि 1400 असं दोघांचं वय आहे. एक ज्ञानाचे तर दुसरे चांगुलपणाचे देव आहेत. आणि चांगदेवांचा चांगलेपणा किती साधा आहे. महायोगी असून ज्या क्षणी या 65 ओव्या लिहून आल्यात त्या क्षणी अनकंडिशनली सरेंडर केलं चांगदेवाने. एवढी विनम्रता, समयसूचकता आणि त्या क्षणी शरणागत होण्याची ही जी महान सामर्थ्य ज्या महान योग्यामध्ये आहे त्याचं नाव चांगदेव आहे. आणि ज्याच्या समोर समर्पित होतात ते ज्ञानदेव आहे. त्या ज्ञानदेवांना एकनाथांनी अगदी खऱ्या स्वरूपात म्हटलेलं आहे, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंध्य जो का पूज्यस्थानी, सकळांसी शिरोमणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हारली चांग्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला, शांती बिंब प्रकट केला ज्ञानोबा माझा, गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. अशी ही ज्ञानेश्वर माऊली त्यांचे आम्हा तुम्हावर पूर्ण महाराष्ट्रावर अनंत उपकार. माऊली ज्ञानेश्वरांचे चरणी नतमस्तक होऊन कृतकृत्य होऊन आपण प्रसन्न अंतकरणाने आज या चांगदेव 65 ग्रंथाची समाप्ती करत आहोत. तुम्ही सर्व ज्ञानदेवांचे प्रेमळ भाविक, अत्यंत आदराने हा ग्रंथ श्रवण केला. माऊली ज्ञानेश्वर तुमचं कल्याण करो. ग्रंथ वाचताना, ओव्यांचे अर्थ सांगताना, विश्लेषण करताना काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. माऊलीचे चरणी अति आदराने समर्पण भाव व्यक्त करून आज चांगदेव 65 ग्रंथ इथे समाप्त होतो. नमस्कार.